आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली। आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वास। खादी ग्रामोद्योग आयोगाची उलाढाल गेल्या 9 वर्षात चौपटीनं वाढल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं प्रतिपादन। बिहार राज्य सरकारनं केलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध। यंदाचा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोरोना प्रतिबंधक एमआरएनए प्रकारच्या लसींच्या निर्मितीसाठी संशोधन करणाऱ्या जोडीला जाहीर। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 60 पदकं मिळवत भारत चौथ्या स्थानावर कायम। देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली। नवी दिल्लीत महात्मा गांधी यांच्या राजघाट या समाधीस्थळी आज सर्वधर्म प्रार्थना झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाट इथं जाऊन पुष्पांजली अर्पण केली। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी विजयघाटावर जाऊन शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिली। गुजरातमध्ये आज गांधी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सर्वधर्मीय प्रार्थनेत सहभाग घेतला। साबरमती आश्रमात देखील आज विविध कार्यक्रम आयोजित केले होते। मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन इथं बापूजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। राजभवन परिसरात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा इथं सेवाग्राम आश्रमाला भेट दिली आणि प्रार्थना केली। श्रीलंकेत प्रधानमंत्री दिनेश गुणवर्धने आणि भारताचे तिथले उच्चायुक्त यांनी आज महात्मा गांधी यांना पुष्पांजली अर्पण केली। जाफना आणि श्रीलंकेतल्या इतर शहरांमध्ये देखील आज गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले। बांगलादेशमध्येही गांधी जयंती साजरी झाली। ऐतिहासिक महत्व असलेल्या नौखाली इथल्या गांधी आश्रमात गांधीजींच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम सादर करण्यात आले। बांगलादेशमधल्या भारतीय उच्चायुक्तांनी यावेळी आयोजित परिसंवादात भाग घेतला। जगाला भारतात भविष्याची चाहूल जाणवत असून आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला। मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथं जाहीर सभेत ते बोलत होते। इतर कोणत्याही सरकारनं वर्षभरात केलेलं काम आपल्या सरकारनं केवळ एका दिवसात केलं असं ते म्हणाले। मध्य प्रदेशातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। शेतकरी, महिला आणि मागासवर्गीय दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकार करत असलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानातल्या चित्तोडगड इथं 7,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं। मागास भागांच्या विकासाला आपल्या सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। जनतेची दिशाभूल करून काँग्रेस पक्ष राजस्थानात सत्तेत आला असल्याची टीका करून ते म्हणाले की तो सरकार चालवू शकणार नाही। 2014-15 खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची 30,000 कोटी रुपयांची उलाढाल झाली असून ती आज 1,34,000 कोटी रुपयांवर गेली आहे असं केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं। ते आज मुंबईत खादी महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते। गेल्या काही वर्षात खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचं योगदान 34% आहे। यात खादी आणि ग्रामोद्योग यांचाही मोठा वाटा यापुढच्या काळात असावा असं ते म्हणाले। महात्मा गांधी यांनी खादीला स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडलं। खादीच्या प्रसाराचं कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे असंही राणे म्हणाले। 31 ऑक्टोबरपर्यंत हा महोत्सव चालणार असून त्यात स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी प्रदर्शन भरवलं जाणार आहे। तिथं ग्राहकांना 20-25% सवलतीनं ही उत्पादनं मिळतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा ई लिलाव आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे। या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत निविदा सुरू राहणार आहेत। या लिलावातून जमा होणारी रक्कम गंगा नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नमामी गंगे प्रकल्पाला दान केली जाणार आहे. अशा प्रकारचा हा पाचवा लिलाव असून त्यात 100 रुपयांपासून 65 लाख रुपयांपर्यंतची स्मृतिचिन्ह ई लिलावासाठी उपलब्ध आहेत. नवी दिल्लीतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये अशा स्मृतिचिन्हांचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. त्यात 150 अधिक उल्लेखनीय स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. बिहारमध्ये राज्य सरकारनं केलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाचा 101 पानी अहवाल आज प्रसिद्ध झाला. गेल्या वर्षभरात 2 टप्प्यांमध्ये राबवण्यात आलेल्या या सर्वेक्षणातली माहिती बिहारचे मुख्य सचिव विवेक कुमार यांनी जाहीर केली. बिहारची लोकसंख्या 13 कोटीहून जास्त असून त्यात अतिमागास जाती बहुसंख्य आहेत. या जात समूहाचा वाटा एकूण लोकसंख्येत 36.1% असून त्याखालोखाल मागास जातींचा वाटा 27.12% आहे. अनुसूचित जातींची लोकसंख्या 19.65% असून सर्वसाधारण प्रवर्गाचे लोक 15.52% आहेत. सर्वात कमी लोकसंख्या आदिवासींची असून ते एकूण लोकसंख्येच्या 1.68% आहेत. देशात प्रथमच जाती आधारित गणना झाली असून त्याचा अहवाल अभ्यासूनच महाराष्ट्रात कशा पद्धतीनं सर्वेक्षण करायचं याचा निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. महाराष्ट्रात विविध समाजाचं आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना हाच एक उपाय आहे. त्यामुळे बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबद्ध कार्यक्रम राज्य सरकारनं जाहीर करावा अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कोरोना प्रतिबंधक एमआरएनए प्रकारच्या लसींसाठीच्या निर्मितीसाठी संशोधन करणाऱ्या जोडीला यंदाचा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हंगेरीच्या प्राध्यापक कॅटलिन कारिओ आणि अमेरिकन शास्त्रज्ञ ड्रू वेस्मन हे या पुरस्काराचे मानकरी असून अमेरिकेतल्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात कार्यरत आहेत. कोरोनापूर्वीही प्रायोगिक तत्वावर हे तंत्रज्ञान वापरात होतं, मात्र आता लाखो लोकांना याचा लाभ होतो आहे. कर्करोगासह इतर आजारांच्या उपचारांवरही या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का यावर सध्या संशोधन सुरू आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक प्रथिनं तयार करण्याचं प्रशिक्षण या तंत्रानं पेशींना दिलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 60 पदकं पटकावत भारतानं पदक तालिकेत आपलं चौथं स्थान कायम राखलं आहे. त्यात 13 सुवर्ण 24 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे. आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत अॅन्सी सोजन हिनं रौप्य पदक पटकावलं. 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेत भारताच्या पारुल चौधरी हिला रौप्य तर प्रीती लांबा हिला कांस्य पदक मिळालं. तर मिश्र 4x400 मीटर रिले स्पर्धेत मोहम्मद अजमल, आर वित्या रामराज, राजेश रमेश आणि सुभा व्यंकटेशन या भारतीय चमूनं रौप्य पदक पटकावलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेनं काल सुवर्णपदक पटकावलं. त्याबद्दल आकाशवाणीशी बोलताना त्याचे वडील मुकुंद साबळे यांनी आनंद व्यक्त केला.
अविनाशने हे कष्ट करून त्यांनी स्वतःच्या मेहनतीने पहिल्यापासून त्याला खेळाची शाळेची अभ्यासाची चांगली आवड असल्यामुळं ते कधी हार मानत नव्हता आणि कालची स्पर्धा जी झाली त्या स्पर्धेमध्ये स्वर्णपदक त्यांनी मिळल्यामुळं मला भरपूर आनंद वाटतो की आपल्या मुलांनी अविनाशनी देशात एकदम नाव उंचावलं.
येत्या 2 दिवसात बिहार, झारखंड, उपहिमालयाचा भाग असलेल्या पश्चिम बंगाल, उत्तर ओदिशा, उत्तर छत्तीसगड या राज्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वास. खादी ग्रामोद्योग आयोगाची उलाढाल गेल्या 9 वर्षात 4x वाढल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं प्रतिपादन. बिहार राज्य सरकारनं केलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध. यंदाचा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोरोना प्रतिबंधक एमआरएनए प्रकारच्या लसींच्या निर्मितीसाठी संशोधन करणाऱ्या जोडीला जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 60 पदकं मिळवत भारत चौथ्या स्थानावर कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.